आज वर्ष प्रतिपदा गुढी पाडव्याच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे आपण केंद्रामध्ये ध्यानाचा विशेष कार्यक्रम असा केला. एरवी रविवारी आपण ध्यानाला सामूहिक ध्यानाला एकत्र येतो, पण गुढी पाडवा, दसरा तसंच दिवाळीचा एक दिवस असं आपण ध्यानाकरता देखील इथं एकत्र येत असतो. आणि ध्यान झाल्यानंतर रामचंद्रांच्या विशेष स्मरणाचा आजचा दिवस असल्यामुळं रावणाचा विजयादशमीच्या दिवशी वध केल्यानंतर लंकेमधलं राज्य सुस्थिर झाल्याचं पाहून आणि आपला वनवास संपल्याचं पाहून रामचंद्र अयोध्येला परत आले. तो आजचा पवित्र दिवस आहे. त्याच्या आनंदाप्रित्यर्थ नागरिकांनी आपल्या घरांवर गुढ्या उभारल्या, आपल्या घरापुढची जागा सडा संमार्जन करून रांगोळ्या काढून रामचंद्रांचं स्वागत करण्यासाठी म्हणून अयोध्या नगरी सज्ज झाली. तो आजचा दिवस तेव्हापासून आपल्या देशामध्ये रामचंद्र वनवास संपून परत आल्याच्या आनंदाप्रित्यर्थ आजचा दिवस गुढी पाडवा म्हणून, वर्ष प्रतिपदा म्हणून हिंदूंचं वर्ष देखील आज सुरू होतं. आपल्या देशामध्ये हा सण म्हणून साजरा करायची पद्धत निर्माण झाली. एवढंच नव्हे तर रामचंद्र परत आल्याच्या आनंदाप्रित्यर्थ आजचा दिवस हा मुहूर्त म्हणून तेव्हापासून समजला जातो. आजचा दिवस हा पूर्ण मुहूर्त म्हणून जे साडेतीन मुहूर्त आहेत त्याच्यातला आपण मानला. आजच्या दिवशी 25 ते 35 वयोगटातील जे साधक आपल्या इथं येतात त्याच्यापैकी काही साधक एक कार्यक्रम विशेष कार्यक्रम म्हणून सादर करतील. सद्भक्त अवधूत गोखले, सौभाग्यवती श्रुती कुलकर्णी हे मुख्यतः रामचंद्रांचं जीवन आणि स्वामीजींचं जीवन हे कसं कोरिलेट होतं यासंबंधी बोलणार आहेत आणि मधून चे अभंग होतील. त्याच्यामध्ये सद्भक्त केदार, रोहित, प्रतीक आणि सौभाग्यवती सायली गंधे असे अभंग अथवा भजन सांगणार आहेत. मी या कार्यक्रमाची सूत्र अवधूत आणि श्रुतीकडे सोपवतो.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज गुढीपाडव्याच्या या पवित्र दिवशी मी अवधूत गोखले आणि सद्भक्त सौभाग्यवती श्रुती कुलकर्णी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. हे नवीन वर्ष आपणा सर्वांना उत्तम आरोग्याचं, भरभराटीचं आणि पारमार्थिक उन्नतीचं जावो ही स्वामीजींच्या चरणी प्रार्थना. गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात. रावण वधानंतर रामचंद्रांचे अयोध्या नगरीत आगमन झाले तो हा पावन दिवस. रामचंद्रांच्या स्वागताकरिता अयोध्यावासियांनी गुढ्या उभारून रामचंद्रांचे स्वागत केले. ह्या वेळेचा गुढीपाडवा हा विशेष आहे, कारण आपण परमपूजनीय स्वामी माधवनाथांचे जन्मशताब्दी वर्ष साजरी करत आहोत. त्यांच्या जास्तीत जास्त अनुसंधानात राहण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. त्यांचा आठव, त्यांचं गुणवर्णन ह्या सगळ्यामध्ये एक वेगळाच आनंद आहे. स्वामीजी कसे होते? स्वामीजी म्हणजे मूर्तिमंत प्रेम. त्यांना मी अगदीच थोडं पाहिलं, परंतु जेव्हा त्यांच्या प्रवचनाची सीडी बघतो तेव्हा त्यांची मोहिनी काय असेल याचा प्रत्यय येतो. त्यांच्या आवाजातील सांभाळी या बाळा हा अभंग ऐकतो तेव्हा किती कळवळून ते भगवंताला साथ घालत असतील हे जाणवतं. रामचंद्र हे त्यांचं आराध्य दैवत. कसे होते रामचंद्र? अजानुबाहू, धनुष्य आणि बाणासोबत संयम धारण केलेले, पितांबर नेसलेले, मेघाप्रमाणे कांती आणि कमळाप्रमाणे नेत्र असलेले, जटाधारी, असं रामचंद्रांचं वर्णन रामरक्षेत आलेलं आहे. रामचंद्रांचं जीवन हे कष्टांनी भरलेलं होतं. त्यांना राज्याभिषेकादिवशीच वनवासाला जावं लागलं. ज्या दिवशी राजवस्त्र परिधान करायची त्याच दिवशी वनवासी होण्याची वेळ त्यांच्यावर आली. वनवासात गेल्यावर रामचंद्रांचा सर्व वेळ साधूसंतांच्या भेटी घेण्यात आणि त्यांच्याशी शास्त्रचर्चा करण्यात जात असे. साधूसंतांकडून ज्ञानग्रहण करणे हाच एकमेव कार्यक्रम त्यांचा असे. वनवासात गेल्यावर देखील त्यांच्या पत्नीला रावणाने पळवून नेलं. आज कलियुगात देखील असा प्रसंग कोणावर येत नाही. त्यावेळी रावणाशी युद्ध करायची वेळ आली तेव्हा अयोध्येवरून कुमक मागवणं सहज शक्य होतं, परंतु तसं न करता जे सोबत आले त्यांना हाताशी धरून त्यांनी रावणाचा पराजय केला. शून्यातून त्यांनी सेना निर्माण केली. रामचंद्रांच्या जीवनाच्या पाऊलखुणा स्वामीजींच्या संपूर्ण जीवनावर दिसत राहतात. रामचंद्रांच्या जीवनाचा खोलवर ठसा स्वामी माधवनाथांच्या जीवनावर उमटलेला दिसतो. स्वाभाविकच मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र आणि स्वानंद साम्राज्याचे सम्राट असलेले स्वामी माधवनाथ यांच्या जीवनात काही साम्यस्थळे आढळतात. अगदी तरुण वयातच स्वामीजींना घर सोडावं लागलं. पितृछत्र हरपल्यानंतर आई आणि बहिणीला बरोबर घेऊन, खिशात मोजके पैसे आणि वालाचं पोतं इतकंच सोबत घेऊन ते पुण्याला आले. त्यानंतर स्वकष्टावर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. प्रेम आणि शिस्त यांची बेमालूम सांगड घालत त्यांनी संसार केला. परंतु त्यांचा मूळ ओढा हा परमार्थ आणि आत्मदर्शनाकडे होता. आपल्याला कोणीतरी सद्गुरू असावेत अशी त्यांची आत्यंतिक इच्छा होती. त्यासाठी त्यांनी अनेक संतांच्या भेटी घेतल्या. गुळवणी महाराजांची भेट घेतली असता आम्ही कोण कृपा करणार? आमच्या कृपेची तुम्हाला तशी आवश्यकता पण दिसत नाही. तुमच्यावर थेट ज्ञानेश्वर महाराजांची कृपा आहे, असे ते स्वामीजींना म्हणाले. पुढे त्यांना स्वामी स्वरूपानंदांचा अनुग्रह लाभला आणि ते सद्गुरू कृपांकित झाले. अनुग्रहानंतर त्यांना सतत पावसभेटीची ओढ लागलेली असे. यथावकाश संप्रदायाची जबाबदारी देखील स्वामीजींवर आली. अर्थात छोट्या श्रोतुवर्गाचे ज्ञानेश्वरी मंडळ आणि तदनंतर स्वामी माधवनाथ बोधप्रसारक मंडळामध्ये परिवर्तन ही एका रात्रीतली गोष्ट नव्हती. मोठ्या प्रेमाने एक एक साधक जोडत मातोश्री सरलाजी या एकमेव श्रोत्यापासून सुरू झालेले केंद्र हे स्वामी माधवनाथ बोधप्रसारक मंडळ या मोठ्या वटवृक्षामध्ये रुपांतरित झाले. साधकांच्या कल्याणासाठी त्यांनी आपला देह अक्षरशः पोतेऱ्यासारखा झिजवला. बचेंगे तो और भी लढेंगे या जिद्दीने त्यांनी पॅरालिसिस झाल्यानंतर देखील कार्य केलं. साधकांसाठी संपूर्ण जीवन वेचणाऱ्या या महात्म्यांनी देह ठेवल्यानंतर देखील स्वामी मकरंदनाथांच्या रूपाने समस्त साधक वर्गाची सोय करून ठेवली. परिसापासून परिसाची निर्मिती झाली. आता श्री रामांचं यथार्थ वर्णन असलेले धन्य राजा राम हे भजन आपण सद्भक्त केदार वझे याच्याकडून ऐकूया, याच्या मागून म्हणूया।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। धन्य राजा राम धन्य जानकी सती, धन्य जानकी सती।
धन्य राजा राम धन्य जानकी सती, धन्य जानकी सती।
धन्य लक्ष्मण धन्य दास मारुति, धन्य ते दशरथ धन्य कौसल्या माता, धन्य कौसल्या माता। धन्य ते वसिष्ठ ज्यांची राघवी सत्ता, धन्य ती अयोध्या धन्य तेथींचे जन, धन्य तेथींचे जन। धन्य सूर्यवंश जेथे राम निधान, धन्य ते वानर जासी राम कृपाळू, जासी राम कृपाळू। धन्य रामदास त्याचे नामे निर्मळू, धन्य राजा राम धन्य जानकी सती, धन्य जानकी सती। धन्य लक्ष्मण धन्य दास मारुति, धन्य ते दशरथ धन्य कौसल्या माता, धन्य कौसल्या माता। धन्य ते वसिष्ठ ज्यांची राघवी सत्ता, धन्य ती अयोध्या धन्य तेथींचे जन, धन्य तेथींचे जन। धन्य सूर्यवंश जेथे राम निधान, धन्य ते वानर जासी राम कृपाळू, जासी राम कृपाळू। धन्य रामदास त्याचे नामे निर्मळू, धन्य राजा राम धन्य जानकी सती, धन्य जानकी सती। धन्य लक्ष्मण धन्य दास मारुति,
झाड हे फळाफुलांनी बहरलं की अधिकच झुकतं, नम्र होतं आणि जणू या विराट परमात्म्यापुढे लीन भावाने उभं राहतं। गुणांच्या उत्तुंग परिपोषाची खरी कसोटी नम्रतेच्या अंतिम पायरीवर लागते। मनुष्य जर नम्र नसेल तर अनेक सद्गुण देखील वांझोटे ठरतात। सीतेच्या स्वयंवरात महादेवांच्या धनुष्यावर प्रत्यंच चढवताना धनुष्यच मोडणारे रामचंद्र महाबलशाली तसेच शांतिप्रिय होते। राक्षसांना देखील सुधारण्याची संधी देणारे रामचंद्र क्षमाशील होते। स्वयंवरानंतर त्यांना सामोरे आले परशुराम। पित्याच्या आज्ञेवरून क्षणात मातेचे मस्तक धडावेगळे करणारा साक्षात कृतांतकार। पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय करेल अशी त्यांनी प्रतिज्ञा केली होती। सर्व क्षत्रियांचा निपात करताना प्रत्यक्ष शिवधनुष्य मोडणारा राजपुत्र आधी संपवला पाहिजे याच आवेशाने परशुराम आले होते। येताना कुणी मोडलं शिवधनुष्य आणा त्याला माझ्यासमोर अशा गर्जना करत असते आले। त्यांचा तो आवेश ते भीतीदायक रूप बघून लोक गर्भगळीत झाले. लक्ष्मणांना क्रोध आवरेना, अविचल राहिले ते फक्त रामचंद्र. वास्तविक दोघेही भगवंतांचेच अवतार. परशुराम हे आवेश अवतार. धर्मसंस्थापनेकरता उद्दाम क्षत्रियांना आवर घालण्यासाठी भगवंतांचे हे बलशाली रूप. तर आदर्श जीवन म्हणजे काय याचे मापदंड देणारे रामचंद्र हे भगवंतांचे पूर्णावतार. आणि श्रीराम परशुरामांना सामोरे गेले. त्यांनी कबूल केलं की शिवधनुष्याचा भंग करणारा मीच तो राम, आणि तसे घडल्याबद्दल मी आपली माफी सुद्धा मागतो. स्वतःच्या सामर्थ्याची पूर्ण खात्री असताना रामचंद्र परशुरामांसमोर नम्र राहिले. क्रोधाला क्रोधानेच जिंकता येत नाही, रागाने पेटलेल्या माणसाला प्रेम आणि नम्रतेने शांत करता येते हेच जणू त्यांना दाखवायचं होतं. नम्रता फक्त वयाने मोठ्या माणसासमोरच दाखवायची असते असं नाही. हा गुण आपल्याला वय योग्यता ह्यांच्या पलीकडे घेऊन जातो. रामचंद्रांनी हा गुण आपल्या अंगी किती मुरवला होता हे रामायणात ठिकठिकाणी दिसून येतं. वाल्मिकी ऋषी लव आणि कुश यांना रामायण ऐकवतात, त्यांच्याकडून ते मुखोद्गत देखील करून घेतात आणि त्यांना सांगतात की रामकथेचे गायन करा. परंतु त्याच सोबत कोणाच्याही घरी जाऊन गायन करायचे नाही, दान स्वीकारायचे नाही आणि कुठेही भोजन करायचे नाही असे काही आचरणाचे नियम ते त्यांना घालून देतात. लव आणि कुश अयोध्येत येतात आणि गुरु आज्ञेनुसार रामायणाचे गायन करू लागतात. त्यांची कीर्ती श्री रामचंद्रांपर्यंत पोहोचते आणि ते त्यांना भेटण्याची विनंती करतात. लक्ष्मण त्यांना आणण्यासाठी जातात. गुरु आज्ञा शिरोधार्य मानणाऱ्या पित्याची मुलेच ती राजमहालात येण्यास नकार देतात. लक्ष्मण त्यांना दक्षिणा देऊ करतात परंतु ती देखील ते नाकारतात. लक्ष्मण त्यांना सांगतात प्रभू रामचंद्र चक्रवर्ती सम्राट आहेत. तेव्हा लवकुश उत्तरतात आमच्या लेखी आमचे गुरुच मोठे आहेत, त्यांनी घालून दिलेल्या नियमांच्या बाहेर आम्ही वर्तन करणार नाही. हे ऐकून रामचंद्र म्हणतात ठीक आहे, त्यांचे नियम आहेत आणि त्यांचा आदर आपण देखील ठेवलाच पाहिजे. त्यांना सांगा महालात येऊन गायन नका करू, पण मला त्यांना भेटण्याची इच्छा आहे, मला कृपया दर्शन द्या. याला मात्र लव आणि कुश मान्यता देतात. महालात त्या दोघांचे आगमन होत असताना अयोध्येचा तो बलशाली सम्राट हात जोडून त्यांचे स्वागत करतो, त्यांना उत्तम आसनांवर बसवतो, त्यांचे पूजन करून त्यांचा यथोचित आदर सत्कार करतो.
स्वामीजींनी आयुष्यभर ज्ञानेश्वरी सांगितली. स्वामीजींचे रसाळ बोलणे ऐकण्यासाठी अलोट गर्दी होत असे. मात्र हा महात्मा होता तरी कसा? प्रवचन सुरू होण्यापूर्वी इतर साधकांसोबत स्वामीजी सभागृहाची साफसफाई करत. साफसफाई चालू असताना साधकांचं कौतुक, त्यांची हलकी चेष्टा असं मोकळं वातावरण निर्माण करत. प्रवचन करायच्या वेळेस पोशाख साफसूफ करून वक्ताच्या भूमिकेत जात, श्रोत्यांचे नमस्कार स्वीकारत त्यांच्या ओघवत्या शैलीत प्रवचन करीत. कार्यक्रम संपला की पुन्हा सतरंजा उचलणे, झाडलोट अशा कामांमध्ये मग्न होऊन जात. आपण कोणी वेगळे मोठे अशा भावनांचा यत्किंचितही स्पर्श त्यांना कधी झालाच नाही. स्वामीजी रोज रात्री घरी ज्ञानेश्वरीवर प्रवचन करीत तेव्हा काही गृहिणी तर काही नोकरी करणाऱ्या भगिनी देखील ते ऐकण्यासाठी येत असत. असंच एकदा प्रवचन संपल्यानंतर सर्व श्रोते निघून गेले होते आणि स्वामीजी काही साधकांसोबत आवराआवर करत होते. तेव्हा त्यांनी पाहिलं की कोणीतरी घाईघाई चप्पल तिथंच विसरून गेलंय. स्वामीजींना साधकांपैकी एकाने सांगितलं की त्या चपला अमुक एका भगिनींच्या आहेत. स्वामीजींना काळजी की उद्या त्या भगिनी नोकरीला कशा जातील. दुसऱ्या दिवशी स्वामीजी उठले आणि लवकर वरून स्वतः चपला देण्यासाठी त्या भगिनींच्या घरी गेले. त्या भगिनींना अतिशय संकोच वाटला, परंतु एका साधिकेला व्यर्थ त्रास होऊ नये एवढी स्वामीजींची इच्छा. सर्व साधकांना आपल्या अपत्यासारखे प्रेम देणाऱ्या त्या कल्पवृक्षाकडे अपरिमित वात्सल्य होते. स्वामीजींचे श्रीराम हे जसे आराध्य, तशीच पंढरपूरच्या सावळ्या विठ्ठलावर देखील स्वामीजींची अपार श्रद्धा होती. हा सावळा विठ्ठल समर्थ रामदासांना कसा भावला हे आपण सद्भक्त रोहित कुलकर्णी याच्याकडून ऐकूया.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। इथे कारे उभा श्री रामा, इथे कारे उभा श्री रामा, मनमोहन मेघ श्यामा, मनमोहन मेघ श्यामा, इथे कारे उभा श्री रामा, इथे कारे उभा श्री रामा, चाप बाण काय केले, चाप बाण काय केले, करकटावरी ठेविले, करकटावरी ठेविले, काबा धरिला अबोला, काबा धरिला अबोला, दिसे वेश पालटला, इथे कारे उभा श्री रामा, इथे कारे उभा श्री रामा, काय केली अयोध्यापुरी, इथे वसविली पंढरी, काय केली अयोध्यापुरी, इथे वसविली पंढरी, काय केली शरयू गंगा, काय केली शरयू गंगा, इथे आणिली चंद्रभागा, इथे कारे उभा श्री रामा, इथे कारे उभा श्री रामा, काय केले वानरदळ, इथे जमविले गोपाळ, काय केले वानरदळ, इथे जमविले गोपाळ, दिसे हनुमंत एकला, दिसे हनुमंत एकला, का सैन्यातून फुटला, इथे कारे उभा श्री रामा, इथे कारे उभा श्री रामा, काय केली सीता माई, इथे राही रकुमाबाई, काय केली सीता माई, इथे राही रकुमाबाई, रामदासी जैसा भाव, रामदासी जैसा भाव, तैसा झाला पंढरी राव, तैसा झाला पंढरी राव, इथे कारे उभा श्री रामा, इथे कारे उभा श्री रामा, मनमोहन मेघ श्यामा, मनमोहन मेघ श्यामा, इथे कारे उभा श्री रामा, मेघ श्यामा श्री रामा, मेघ श्यामा।
दुःखेषु अनुद्विग्न मनः, सुखेषु विगतस्पृहा, वीतराग भयक्रोधः स्थितधी मुनिरुच्यते। भगवंतांनी स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगताना तिसऱ्या अध्यायात हा श्लोक सांगितला। समत्व हा स्थितप्रज्ञतेचा पाया, रामचंद्रांच्या संपूर्ण आयुष्याला व्यापून टाकणारा हाच तो गुण। आपल्या रामाचा राज्याभिषेक होणार म्हणून अयोध्यावासियांच्या आनंदाला उधाण आले होते, परंतु दशरथ महाराजांना मात्र दुःखाचे कळ आवरत नव्हते। त्याला कारणही तसेच प्रबळ, कैकेयी मातेने मागितलेले वर। राजा दशरथांनी रामचंद्रांना बोलावले खरे, परंतु कैकेयी मातेचा वर सांगण्याचे धैर्य काही दशरथांना होईना। दशरथ महाराज म्हणाले, रामा, मी शब्द देऊन चुकलो, परंतु वचन पूर्ती करणे आता शक्य नाही. रामचंद्र त्यांना सांगतात की धीर सोडू नका, वचन पूर्ती करणे आपल्याला शक्य नसेल तर आपल्या वतीने ते कार्य मी पूर्ण करेल. रामचंद्रांना जेव्हा समजतं की आपल्याऐवजी भरताला राज्याभिषेक व्हावा आणि आपण वनवासात जावं असा वर कैकेयी मातेने मागितलं आहे, तेव्हा ते शांतपणे उद्गारतात, आपली मागणी अगदी योग्य आहे, भरतच उत्तमरित्या अयोध्येचा राज्यकारभार करू शकेल. आपण तर माझ्या मनातलं ओळखलं, वनवासात राहून मला तपस्व्यांची सेवा करता येईल. ज्या दिवशी राज्याभिषेक होणार त्या दिवशी अंगावर वल्कले परिधान करण्याची वेळ त्यांच्यावर येते आणि रामचंद्र, सीता आणि त्यांच्या मागे जणू त्यांची सावली बनून लक्ष्मण असे तिघे अयोध्येबाहेर पडतात. कालचक्र पुढे सरकते आणि रामचंद्र अयोध्येत परत येण्याचा शुभ दिवस उजाडतो. तेथील कणाकणात एक आगळे चैतन्य भरून राहिलेले असते. तिथल्या भूमीला आज प्रभू रामचंद्रांच्या चरणांचा पावन स्पर्श होणार असतो. 14 वर्षे अत्यंत कष्टात घालवून प्रभू रामचंद्र जेव्हा परत येतात तेव्हा ते थेट अयोध्येत प्रवेश करत नाहीत. खरं तर आज वल्कलं उतरवून राजवस्त्र चढवायची, डोक्यावरच्या जटा उतरवून राजमुकुट घालायचा दिवस, परंतु रामचंद्र हनुमंतांना पुढे पाठवतात. ते त्यांना सांगतात की जा आणि भरताच्या मनात काय आहे हे जाणून घे. थेट प्रश्न विचारू नकोस, पण त्याचा कौल कोणत्या बाजूला झुकतोय ते पहा. जर त्यालाच राज्यकारभार करावा असं वाटत असेल तर मी इथे वनातच थांबतो आणि इथूनच अयोध्येचं रक्षण करतो. हनुमंत जेव्हा परत येऊन सांगतात की भरत अयोध्येपासून दूर कोणताही राजभोग न स्वीकारता एका कुटीत राहत आहेत आणि जर प्रभू ठरल्या दिवशी आले नाहीत तर भरत अग्निसमर्पण करण्याच्या तयारीत आहेत, हे ऐकून श्री रामचंद्र निशंक मनाने अयोध्येत प्रवेश करतात. वनवासात जाताना आणि परत आल्यावर सुद्धा मनाची तीच अचल शांत अवस्था.
कोणत्याही परिस्थितीत अविचल राहण्याचा गुण स्वामीजींनी आपल्या आराध्याकडनं घेतला होता. स्वामीजींची कन्या सुरेखाताईंचं यजमान निवर्तल्याचा फोन स्वामीजींना आला. स्वामीजी सरलाजींना म्हणाले, सरलाताई, सुरेखाचा संसार दृष्ट लागेल असा होता, पण एका क्षणात या संसाराचं काय होतं पाहिलंच ना. संसारात राहून परमार्थ कसा करावा याची शिकवण देणारे स्वामीजी संसारावर ते मात्र भरोसा ठेवत नव्हते. जावई गेल्यानंतर देखील दुःखावेग आवरून स्वरूपात लीन असलेले स्वामीजी होते. रामचंद्रांना देखील अभिमान वाटावा अशी स्थितप्रज्ञता स्वामीजींकडे होती. बापूसाहेब दवाखान्यात असताना ऍडमिट आहेत असे कळल्यावर देखील रोजचं ज्ञानेश्वरी प्रवचन करून मगच ते बापूसाहेबांना भेटण्यास गेले. एकदा दुकानात चोरी झाली. स्वामीजींच्या शेजारी राहणारे गृहस्थ घाबरून आले आणि त्यांना दुकानावर येण्याची घाई करू लागले. स्वामीजी तेव्हा देवपूजा करत होते. आपण त्यांच्या जागी असतो तर पूजा अर्धवट टाकून दुकानाच्या दिशेने धाव ठोकली असती, परंतु स्वामीजींनी आपल्या आराध्याच्या ठाई असलेल्या स्थितप्रज्ञतेचा अंगीकार केला होता. त्यांनी शांतपणे पूजा केली, न्याहारी केली आणि मगच ते दुकानात गेले. जे घडायचे होते ते घडून गेले. आता दुःख करण्यात काहीच अर्थ नाही. त्यानंतर स्वामीजी रोज रात्री दुकानात झोपण्यास जाऊ लागले. ह्या पलीकडे त्यांच्या दिनचर्येमध्ये कोणताही फरक पडला नाही. आपल्या वाटची दुःखे आपण भोगावीत, परमात्म्यास त्याबद्दल बोल लावत हातपाय गाळून बसणे असा त्यांचा स्वभावच नव्हता. आता रामचंद्रांचं गुणगान आपण राम 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 हे भजन सद्भक्त प्रतीक चिपळूणकर याच्या मागे म्हणून करूया.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. राम 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 परम सुमंगल राम राम राम. राम 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 दशरथ नंदन राम राम राम. राम जननी जानकी जीवन राम। जननी जानकी जीवन राम। जय जय रामा जानकी रामा, जय तु जय तु रामा। जय जय रामा जानकी रामा, जय तु जय तु रामा। परम सुमंगल राम राम राम। दशरथ नंदन राम राम राम। राम 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 परम सुमंगल राम राम राम। राम 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 दशरथ नंदन राम राम राम। जननी जानकी जीवन राम। जननी जानकी जीवन राम। जय जय रामा जानकी रामा, जय तु रामा। जय जय रामा जानकी रामा, जय तु रामा। राम 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 परम सुमंगल राम राम राम। राम 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 परम सुमंगल राम राम राम। परम सुमंगल राम राम राम। परम सुमंगल राम राम राम।
स्वतः एक सिद्धावतार असून देखील रामचंद्रांच्या जीवनाचा पाया धर्म हाच होता। त्यांचं संपूर्ण जीवन हे धर्माला अनुसरून होतं। किंबहुना त्यांच्या जीवनामुळेच धर्माला एक नवी परिभाषा प्राप्त झाली। रावण वधानंतर लंकेत एक आगळीच समस्या निर्माण झाली। रावणाचा अग्निसंस्कार कोण करेल असा प्रश्न निर्माण झाला, कारण रावणाच्या मृत्यूपूर्वी त्याचे सगळे पुत्र मरण पावले होते। त्याचा बंधू कुंभकर्ण देखील मरण पावला। बिभीषण अंत्यसंस्कार करायला नकार देत होता। त्याचं म्हणणं असं होतं की रावण हा अत्यंत पापी होता, त्याच्या पापी देहाला मी स्पर्श देखील करणार नाही। लक्ष्मणाने ही गोष्ट प्रभूंच्या कानावर घातली तेव्हा रामचंद्रांचे डोळे पाणावले। सगदगद होऊन भगवंत म्हणाले, अरे बिभीषण त्याचा भाऊ आहे, बिभीषणाला रावणाबद्दल असं बोलावलं तरी कसं? रावण पापी असेल, माझा शत्रू असेल, परंतु तो आता मरण पावला आहे। मृत्यूसोबत सर्व वैर संपून जायला हवं। आता त्याच्या प्रेताचा विधिवत अंत्यसंस्कार करावा। लक्ष्मणा, बिभीषणाला निरोप दे की स्वतःच्या भावाचा अंत्यसंस्कार करायची त्याला शरम वाटत असेल तर रावणाला रामाचा भाऊ समजून त्याने त्याचा अंत्यसंस्कार करावा। ज्या दिवशी मी बिभीषणाला भाऊ म्हणून आलिंगन दिले त्याच दिवशी मी रावणाला पण भाऊ मानले।
अयोध्या नगरीचा धर्म हाच पाया होता। या नगरीतील कोणतीही व्यक्ती ही धर्माचरणाला अपवाद नव्हती, किंबहुना ती असू नये अशी रामचंद्रांची शिस्त होती। रामचंद्र वनवासात गेल्यानंतर देखील अयोध्या धर्मानी चालावी अशी त्यांची अपेक्षा होती। भरत भेटीमध्ये प्रत्येक जण काही ना काही करून रामचंद्रांना परत घेऊन जाण्यासाठी युक्तिवाद करत होता। जापाली नावाचा मंत्री म्हणाला, हा माझा धर्म आहे, तो माझा धर्म आहे, असे म्हणून दोन भाऊ भांडण करीत आहेत। हे धर्म अधर्म असं बरणं योग्य नाही। कसला धर्म घेऊन बसलात तुम्ही? माणसांनी पुरुषार्थानी सुखी जीवन जगावं. कोणी पाहिलंय मेल्यावर स्वर्ग आहे का नरक? इतके राजबिंडे राजकुमार तुम्ही, अंगाला भस्म काय फासले, केसांच्या जटा काय केल्या, तुम्हाला हे शोभतं का? धर्मानी तुम्हाला पंगू बनवलं आहे. जाबाली हा मंत्री होता, त्याचे हे बेजबाबदार वक्तव्य रामचंद्रांना अजिबात आवडले नाही. भगवंतांनी त्याच्याकडे पाहिले देखील नाही. ते थेट वसिष्ठांना म्हणाले, गुरुदेव, ह्या माणसाला मंत्रिमंडळात कोणी घेतलं? ज्याला धर्मावर विश्वास नाही, शास्त्रावर ज्याची श्रद्धा नाही, तो अयोध्येच्या मंत्रिमंडळात आलाच कसा?
भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात की सिद्ध महापुरुषांचं वर्तन हे धर्माला आणि शास्त्राला अनुसरूनच हवं. आत्मज्ञानी महापुरुषाने कधीही धर्माच्या विरुद्ध वर्तन करून लोकांचा बुद्धिभेद करू नये. स्वामी माधवनाथ हे दररोज नेमाने पूजा करीत असत. अद्वैत बोधावर असलेला हा महात्मा अत्यंत आर्तभावाने भगवंताला आळवत असे. विष्णू सहस्रनाम, शिवमहिम्न स्तोत्र तसेच अभंग म्हणत स्वामीजी रोज पूजा करीत असत. तशीच पूजा त्यांच्या पश्चात सुरू राहावी अशी त्यांची इच्छा होती आणि तशीच पूजा त्याच पद्धतीने आज देखील माया अपार्टमेंटमध्ये चालते. सरलाजींच्या मातोश्री निवर्तल्यानंतर 10व्या दिवशी ओंकारेश्वर घाटावरचा हा प्रसंग. स्वामीजी बापूसाहेबांना म्हणाले, बापूसाहेब, आमच्या पश्चातही असेच सर्व विधी व्यवस्थित करायचे, फक्त ते इथे करण्याऐवजी गुरुजींना घरी बोलवून करायचे, कारण इथे फार स्वच्छता नाही. शास्त्र सांगते तो जीव 10 दिवस आपल्यामध्ये असतो आणि नंतर पुढच्या गतीला जातो. शास्त्रावर विश्वास ठेवून आपण आपल्याला जसे जमेल तसे श्रद्धापूर्वक व्यवस्थित क्रियाकर्म करावे.
रामचंद्रांच्या आयुष्याचं यथार्थ वर्णन ज्या गुणानं होतं तो म्हणजे वचनपालन. एकवचनी असं रामचंद्रांचं वर्णन केलं जातं. त्यांनी जो शब्द दिला तो जीवनाच्या प्रत्येक वळणावर आणि प्रत्येक प्रसंगात पाळला. रामचंद्र वनवासात असताना भरत हे श्रीरामचंद्रांना भेटण्याकरता येतात. रामचंद्रांनी अयोध्येवर राज्य करावे अशी त्यांची तसेच अयोध्यावासियांच्या मनातील गोष्ट ते प्रभूंच्या कानी घालतात. प्रभूंची मनधरणी इतकी सोपी नाही याची कल्पना असल्याने ते अनेक युक्तिवाद रामचंद्रांपुढे लढवतात. भरत म्हणतात, आपल्या अयोध्येची परंपरा ज्येष्ठ पुत्राचा राज्याभिषेक करण्याची आहे. यामध्ये परिवर्तन करण्याचा अधिकार राजा दशरथांना देखील नाही. रामचंद्र त्यावर म्हणतात, ही गोष्ट राजा दशरथांच्या देखील हातात नव्हती. त्यांनी आपल्या सर्वांचा जन्म होण्यापूर्वीच अश्वपतींना म्हणजे कैकेयी मातेच्या पिताश्रींना वचन दिले होते की कैकेयीला होणारा पुत्रच सिंहासनाचा उत्तराधिकारी होईल. मी हा वनवास शिक्षा म्हणून भोगत नाही, मी माझ्या वतीने पितृसेवा हे व्रत घेऊन वनात आलेलो आहे. त्यावर भरत नवीन तर्क देत म्हणतात, ज्याच्या करता राज्य मागितले तो मी आणि जिने राज्य मागितले ती माता कैकेयी, आम्ही दोघही आलो आहोत. तुला राज्य परत करण्याकरता आम्ही आलो आहोत, तेव्हा आपण त्याचा स्वीकार करावा. रामचंद्र म्हणतात, भरता, तू आणि माता कैकेयी दोघेही आलात, परंतु ज्यांच्याकरिता मी हे वनवासाचे व्रत घेतले ते राजा दशरथ कुठे आहेत? माझ्या पित्याला दिलेले वचन मी मोडू शकत नाही. राज्यच काय तर दशरथांच्या वचनपूर्तीसाठी मी प्राणत्याग देखील करायला तयार आहे. त्याशिवाय राजा दशरथांची त्यांच्या वचनातून सुटका होणे नाही.
भरत भेटीपूर्वी देखील असाच एक प्रसंग रामायणामध्ये आहे. भगवान श्रीराम वनवासात श्रृंगवेरपूर नावाच्या गावाजवळ येतात. निषादराज गुह हा त्या गावाचा राजा. रामचंद्रांचा राज्याभिषेक होता होता टळला ही वार्ता गुहाला कळते. तेव्हा तो भगवंतांच्या भेटीसाठी येतो. निषादराज त्यांना म्हणतो, रामचंद्रा, आज आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये एक आकांक्षा घेऊन आपल्याकडे आलो आहोत. आज आपला इथे राज्याभिषेक व्हावा अशी श्रृंगवेरपूर वासियांची इच्छा आहे. या राज्याचा आणि प्रजा म्हणून आमचा आपण स्वीकार करावा हीच आपल्या चरणांची प्रार्थना आहे. खरे तर हे राज्य स्वीकारण्यात काहीही गैर नव्हते, कारण अयोध्येचे राजपद भूषवणार नाही असे मूळ वचन होते. परंतु ह्या मर्यादा पुरुषोत्तमाने त्या वचनाला एक नवीन आयाम दिला. ते म्हणाले, अरे, मला राज्याभिषेकाची काय आवश्यकता आहे? 14 वर्षांच्या वनवासाकरता मी निघालो आहे. आता कुठल्याही धातूच्या आसनावर बसणे, अलंकार ग्रहण करणे, सामान्य वस्त्रे परिधान करणे हे आम्हाला वर्ज आहे. एवढेच काय, वनवासांच्या नियमामुळे तू आणलेली फळे देखील मला ग्रहण करता येणार नाहीत.
आपल्या आराध्याच्या जीवनाप्रमाणेच दिलेले वचन पाळणारे परमपूजनीय स्वामी माधवनाथ होते. 1995 सालच्या गुरुपूजनातील हा प्रसंग. आषाढी एकादशीच्या दिवशी खूप पूजा झाल्या. जवळपास 11:30 वाजेपर्यंत पूजा सुरू होत्या. अर्धांग वायूमुळे स्वामीजींना इतक्या पूजा देहाच्या अंगानी खूप होत असत. पूजा झाल्या की स्वामीजी थोडी खीर घेत आणि मग विश्रांती घेत असत. परंतु त्या दिवशी खूप थकवा आल्याने त्यांनी स्वतःला पलंगावर अक्षरशः झोपून दिलं. एका स्वच्छ रुमालानी त्यांनी आपला चेहरा पुसला आणि प्रमोदिनी ताईला सांगितलं, मला खीर नको, मी विश्रांती घेतो, तू फक्त पडदा ओढून घे. स्वामीजी पहुडलेच होते की एक गृहस्थ सांगवीवरून आले. त्यांच्यासोबत काही साधक होते. त्यांनी पूजा करायला मिळावी असा हट्ट धरला. प्रमोदिनीताई त्यांना म्हणाली की पूजेची वेळ आता संपलेली आहे आणि स्वामीजी विश्रांती घेत आहेत. त्यांची विश्रांती झाली की मी त्यांना विचारून आपल्याला सांगते. स्वामीजी आता लगेच पूजा स्वीकारू शकणार नाहीत हे कळल्यावर मात्र ते वाद घालायला लागले. वाढलेला आवाज स्वामीजींच्या कानावर गेला. त्यांनी त्या गृहस्थांना आत बोलवून घेतलं. त्या साधकांना स्वामीजी म्हणाले, मी झोपून पूजा घेतल्या तर चालतील का? आणि त्यांनी झोपून पूजा घेतल्या. ते सर्व गेल्यावर स्वामीजी प्रमोदींच्या आईला म्हणाले, आता मात्र हे दार व्यवस्थित लावून घे. कोणी मला भेटायला आलेला आहे आणि हे मला माहीत असून देखील मी त्यांना भेटलो नाही असं मी करूच शकत नाही. हे सद्गुरुपद हा माझ्या डोक्यावरचा काटेरी मुकुट आहे. मी शेवटच्या श्वासापर्यंत स्वामीजींचं कार्य करेन असं त्यांना वचन दिलंय. आता यानंतर श्री रामचंद्र कृपाळू भजमन हा अभंग आपण सद्भक्त सायली गंधे हिच्याकडून ऐकूया.
परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. श्री राम रामचंद्र कृपालु भजमन हरण भव भय दारुणम् नवकञ्जलोचन कञ्जमुखकर कञ्जपदकञ्जारुणम् श्रीराम कन्दर्पगणितमितछवि नवनीलनीरदसुन्दरम् पटपीतमानहुतडितरुचिशुचि नौमि जनकसुतावरम् श्रीरामचन्द्र कृपालु भजमन हरण भव भय दारुणम् श्रीराम भज दीन बंधु दिनेश दानव दैत्य वंश निकंदनम रघुनंदनंद कंद कौशल चंद दशरथ नंदनम श्री रामचंद्र कृपालु भजमन हरण भव भय दारुणम् श्रीराम शिर मुकुट कुंडल तिलक चारु उदारु अंग विभूषणम् अजानुभुज शरचापधर संग्राम जित खर दूषणम श्री रामचंद्र कृपालु भजमन हरण भव भय दारुणम श्री राम श्री राम। इति वदति तुलसीदास शंकर शेष मुनि मनरंजनम मम हृदय कंज निवास कुरु कामादि खल दल गंजनम श्री रामचंद्र कृपालु भजमन हरण भव भय दारुणम नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम श्री राम श्री राम।
महापुरुषांच्या ओढीने त्यांच्या भोवती भक्तांची मांदी आळी आणि भक्तांच्या प्रेमापोटी महापुरुषांनी अवतार घेणे हे युगानुयुग चालू आहे। रामचंद्र आणि स्वामी माधवनाथ या दोघांचे अवतार त्याला अपवाद कसे असतील। शबरी म्हणजे मूर्तिमंत भक्ती। शबरी ही मतंग ऋषींच्या आश्रमात राहत होती। मतंग ऋषी हिमालयात जायला निघाले तेव्हा अत्यंत भावविवल होऊन तिने त्यांना विचारले, गुरुदेव उद्धार होतो म्हणजे काय आणि त्यासाठी मी काय साधन करावं। त्यावर मतंग ऋषी उत्तरले, तू त्याची काळजी करू नकोस, तुझा उद्धार आपोआप होईल, तुझ्या उद्धाराकरिता भगवान श्रीराम स्वतः इथे येतील। शबरीच्या आनंदाला उधाण राहत नाही, स्वतः प्रभू श्रीराम येणार हे ऐकल्यावर ते नेमके केव्हा येणार हे मात्र ती विचारत नाही। प्रभू आले आणि आपण नसलो तर, या विचाराने ती सतत रामचंद्रांच्या अनुसंधानात राहते। ती रोज रामचंद्रांच्या स्वागताची तयारी करून ठेवत असे आणि रोज श्रीरामांची वाट बघत बसे। हाच तिचा दिनक्रम। अखेर तो परमपवित्र दिवस उजाडतो। शबरी प्रभूंना समोरून येताना पाहते। हेच ते रामचंद्र हे तिला सांगावे लागत नाही। शबरी उठते आणि धावते। अत्यंत सुंदर असे श्यामल शरीर, मस्तकावर जटासंभार, उत्फुल्ल कमलाप्रमाणे नेत्र, गळ्यात सुंदर पुष्पांची माला। शबरीच्या अंतःकरणात भगवंतांचे जे रूप साकारले होते त्याच रूपात प्रभू येताना तिने पाहिले। शबरी भावविवळ झाली। तिने भगवंतांचे हात धरले। ती म्हणाली, जरा थांबा, आधी आपले चरण धुते। लक्ष्मण तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात परंतु भगवंत मात्र काहीच बोलत नाहीत। कुठलेही आडेवेडे न घेता ते चरण धुवून घेतात। ज्या केवटाकडून पाय धुवून घ्यायला रामचंद्र तयार नव्हते तेच रामचंद्र शबरीला मात्र काहीच म्हणत नव्हते। तिने रामचंद्रांची पूजा केली। पूजेनंतर नैवेद्य म्हणून तिने अनेक उत्तमोत्तम फळे आणली होती। एक एक फळ भगवंतांना देऊन ती म्हणते, हे घ्या, हे जास्त गोड आहे। वास्तविक रामचंद्रांना नियम होता की कोणीही आणलेलं खायचं नाही। गुहाने आणलेली फळे रामचंद्रांनी घेतली नव्हती। परंतु शबरीच्या आश्रमात जणू कोणतेही नियम लागूच नाहीत। ते शबरीला म्हणतात, किती गोड फळं आहेत, इतकी गोड फळं मी कित्येक दिवसात खाल्ली नाहीत। हे थोडं म्हणून की काय, प्रभूंनी शबरीला नवविधा भक्तीचा उपदेश केला। याहून मोठा प्रसाद त्या रामवेड्या शबरीसाठी काय बरं असेल।
स्वामीजींवर साधकांनी जितकं प्रेम केलं त्याच्या कित्येक पटीनं जास्त प्रेम त्या माऊलीनं साधकांवर केलं। साधकांना आत्मदर्शनापर्यंत घेऊन जाणं हा एकच ध्यास त्या माऊलीनं घेतला होता। रत्नागिरीच्या अप्पासाहेब खेरांची मंगल ही मुलगी। दैववशात लहान वयातच तिचं हृदय नीट कार्य करत नव्हतं। ही फार काळ जगू शकणार नाही असं डॉक्टरांचं मत होतं। हे तिनं जेव्हा स्वामी स्वरूपानंदांना सांगितलं तेव्हा ते म्हणाले की डॉक्टरांचा निर्णय अखेरचा समजू नये, अजून एक सुप्रीम पॉवर आहे, त्याची इच्छा खरी। 1977 साली पुण्याला येऊन तिने स्वामी माधवनाथांचा अनुग्रह घेतला आणि कसून साधना केली। चालताना तिला खूप त्रास झाला तरी ती प्रवचनाला मात्र येत असे। स्वामीजींसोबत आनंदयात्रेला देखील जात असे। स्वामीजी तिला कधीही अडवत नसत. 1982 साली पाडव्याच्या दिवशी हृदयाला होणाऱ्या अपुऱ्या रक्तपुरवठ्यामुळे तिला दवाखान्यात हलवलं. तिची वाचा क्षीण झाली होती, तरी ओठांच्या हालचालीवरून ती स्वामी स्वामी अशा अनुसंधानात आहे असे जाणवत होते. स्वामीजी त्वरित तिथे गेले. तिचा जीव जणू त्यांच्यासाठीच घुटमळत होता. तिच्या इच्छेप्रमाणे स्वामी स्वामी म्हणत त्यांच्याच मांडीवर डोके ठेवून तिने अखेरचा श्वास घेतला. स्वामीजी म्हणाले, एवढासा जीव पण केवढी ती गुरुनिष्ठा, म्हणून ती तरुण गेली. मृत्यू काही कोणाला टाळता येत नाही, पण मंगलने ज्या बोधात देह ठेवला तो बोध लक्षात ठेवला पाहिजे. स्वामीजींच्या या लाडक्या भक्ताचा गौरव त्यांनी यथोचित केला आणि अध्यात्मधाम या वास्तूच्या नावामध्ये मंगलचं नाव अलगद जोडलं गेलं आणि ती वास्तू झाली अध्यात्म मंगलधाम.
रामचंद्रांचे स्वामीजींचे गुणगान कितीही केले तरी खरंच कमी वाटतं. महापुरुषांच्या आयुष्यातले गुण हे आपल्याला नेहमीच आकर्षित करतात. यातून आपलं जीवन घडवण्याची प्रेरणा आपल्याला मिळते. आपण रामचंद्रांना पाहिलं नाही, आपल्यापैकी काही जणांनी स्वामी माधवनाथांना पाहिलं आहे तर काहींनी अगदी थोडा काळ पाहिलं आहे, पण स्वामी मकरंदनाथांचं जीवन जवळून बघण्याचं भाग्य आपण सर्वांना लाभत आहे. रामसेतू कसा बांधला हे आपण नाही पाहिलं, परंतु गणेशपुरम, भोगाव साधकाश्रम या वास्तू कशा उभ्या राहिल्या याचे आपण साक्षीदार आहोत. या परमपवित्र अशा स्वामी कार्यात एक छोटी खारुताई होण्याचा आपण प्रयत्न करूया. आजच्या या पवित्र दिनी मी स्वामीजींना विनंती करते की त्यांनी आपल्याला आशीर्वाद द्यावेत.
हरि हरि. सर्वप्रथम आजचा हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम अतिशय सुसूत्रपणे सुनियोजित असा केल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी म्हणून या मुलांनी जे प्रथम ठरवलेलं होतं ते मी त्यांना एक 1.5 महिन्यापूर्वी कल्पना देऊन बदलायला लावलं. बदलायला लावलं म्हणण्यापेक्षा माझी इच्छा लक्षात घेऊन त्यांनी ते बदललं आपणहून. मी त्यांना असं म्हटलं की रामचंद्रांचं जीवन आणि स्वामीजींचं जीवन याच्यातले समान धागे तुम्ही शोधायचा जर प्रयत्न केलात आणि तसा कार्यक्रम जर तुम्ही केलात तर जन्मशताब्दीच्या निमित्ताने ते फार चांगलं होईल. तेव्हा त्यांनी अतिशय कष्टपूर्वक दोघांचीही चरित्र पाहून समान धागे शोधून हा कार्यक्रम आपल्या समोर सादर केला. रामचंद्र आणि स्वामीजी यांच्यातला समान दुवा म्हणजे खरंच श्रुतीने शेवटी सांगितला तसा लोकसंग्रह हा एक समान दुवा किंवा धागा असा दोघांच्याही जीवनामध्ये आढळतो. एका श्रोत्यापासून निरूपणाला सुरुवात करून श्रोत्यांचा महासागर निर्माण करणं ही साधी सुधी सोपी गोष्ट नाही. स्वामीजींनी जे माया अपार्टमेंट अध्यात्म मंगलधाम ही जी ध्यान मंदिरं उभारली आणि भोगावच्या साधकाश्रमाचा पाया देखील स्वामीजींनी संकल्प सोडला हे त्यांच्याकडे जो साधक श्रोत्यांचा मोठा संग्रह जमा झाला, त्यामुळे सहजगत्या शक्य झाला. रावणाच्या देखील गुप्तचरांनी जेव्हा सेतू बंधनाची वार्ता रावणापर्यंत पोहोचवली तेव्हा रावण खऱ्या अर्थाने हादरला असं वर्णन आहे. याचं कारण सीतामाईंना पळवून नेणं याच्यामध्ये रामचंद्रांची अगतिकता आणि एकटेपणा रावणाने पाहिलेला होता. वचनाला पक्का असलेला मनुष्य आपल्या भावाकडे मदतीसाठी मागणी करणार नाही, अयोध्येकडे मागणी होणार नाही आणि एकटा दुकटा मनुष्य श्रीलंकेपर्यंत पोहोचून काहीही करणं अशक्य आहे. रावणाने बनवलेली जी योजना होती, पण जेव्हा सेतू बांधला गेल्याचं रावणाला समजलं तेव्हा रावणाच्या लक्षात आलं की रामचंद्रांचा प्रवेश आता लंकेमध्ये होणार. आतापर्यंत असं घडलेलं नव्हतं. या भूभागामध्ये आक्रमण करून आणि अपराध करून परत लंकेत गेल्यानंतर लंका ही दुस्तरच राहत होती. याचं कारण रामचंद्रांचा आश्चर्यकारक लोकसंग्रह हेच होतं. त्याच्यामध्ये अयोध्यावासी म्हणून फक्त दोघच राम आणि लक्ष्मण होते आणि सुग्रीव, हनुमंत, नल, नील, जांबुवंत, अंगद असे गुणवान रामाला सहाय्यक म्हणून लाभले. त्यांची प्रजा रामचंद्रांचं सहाय्यक झाली. रामचंद्रांनी 13 वर्षांमध्ये जे वनवासी होते, मागासलेले होते, निषाद, भिल्ल, वानर अशा जमातीची मंडळी होती, त्यांना आपलं असं केलेलं होतं याची रावणाला कल्पना नव्हती. राक्षस कुळातला विभीषण देखील रावणाचा पक्ष सोडून रामचंद्रांकडे येऊन मिळालेला होता. अशा रीतीने दोन बंधू, ज्यांना आपण शहरी फार तर म्हणू शकतो, त्यांनी ग्रामीण आणि मागासलेले अशा सगळ्यांना एकत्र केलं आणि या सर्वांचा सेतू रामचंद्रांनी बांधला. पहिला व्यक्तींचा सेतू बांधला असं मी म्हणे आणि मग प्रत्यक्ष सेतूचं बांधकाम झालं. सेतू बंधनाची तुलना ही जास्तीत जास्त गोवर्धन उचलण्याच्या कृतीशीच घडू शकते, एरवी ती अतुलनीय गोष्ट आहे. आणि रामचंद्रांचं सगळं यश या अशा प्रकारच्या अफाट लोकसंग्रहानी सुलभ झालं. एवढंच नव्हे तर रामचंद्रांनी अयोध्येमध्ये प्रवेश केल्यानंतर रामचंद्रांची वाट पाहणारे प्रजाजन होते, त्यांच्या गुणांमुळे 14 वर्षात देखील प्रजा त्यांना विसरलेली नव्हती. प्रजेनी गुढ्या तोरणं उभी केली, रामचंद्रांचं स्वागत केलं. हे त्यांच्या लोकसंग्रहाचंच निदर्शक आहे. दुसरं म्हणजे रामचंद्रांनी जेव्हा दिग्विजय केला, अश्वमेध यज्ञ केला, त्या यज्ञामध्ये यज्ञानंतर रामचंद्रांनी आपली सेना सर्व दिशांना धाडली आणि सर्व राजे अयोध्येचं वर्चस्व मान्य करतील अशा रीतीने दिग्विजय केला. पण या दिग्विजयामध्ये देखील एक मर्म आहे. ते असं आहे की अयोध्येच्या राजाचं, रामचंद्रांचं राज्य कशा रीतीने चाललेलं आहे याच्या अतिशय प्रेरणादायी आणि उत्सुकता दर्शक अशा बातम्या सगळ्या भूभागामध्ये पोहोचलेल्या होत्या. आणि रामचंद्रांना जसं राजा राम म्हणून आणि प्रजेच्या हृदयामध्ये स्थान मिळवणारा नेता म्हणून तसंच भगवंत म्हणून अयोध्येच्या प्रजेनी मानलेलं होतं. रामचंद्रांच्या अफाट पराक्रमामुळे देखील अयोध्यावासियांनी रामचंद्रांना मानलेलं होतं. त्याप्रमाणे रावणाच्या कचाट्यातून सर्वांची सुटका करणारा जेता म्हणून रामचंद्र सगळ्या इतर राज्यांच्या प्रजाजनांच्या हृदयात होते. आपण पहा, तसंच अयोध्येमध्ये जे रामराज्य होतं त्या रामराज्याचं आकर्षण तुलनेने तितकी चांगली राज्य न चालणाऱ्या अशा प्रजाजनांना होतं. ज्या वेळेला रामचंद्रांनी दिग्विजय करण्याचं ठरवलं त्यावेळेला सर्व राजसत्तांच्या ज्या प्रजा होत्या त्या रामचंद्रांना अनुकूल होत्या. जो दिग्विजय आणि युद्धाशिवाय दिग्विजय झाला याचं कारण युद्धाकरता देखील राजसत्तांना प्रजेच्या सहकार्याची गरज असते. सर्व राजे रामचंद्रांचा पराक्रम पाहून, कारण त्यांच्या समक्ष शिवधनुष्याचा भंग रामचंद्रांनी केलेला होता फार पूर्वी सीता स्वयंवराच्या वेळेला, त्यांचं सामर्थ्य सर्वांना माहीत होतं. आणि नुकतीच घडलेली घटना अलीकडची घटना म्हणून लंकेवर मिळवलेला विजय होता, त्यामुळं राजे देखील प्रतिकार करण्याच्या मनस्थितीत नव्हते. तरी देखील जर असतीलच कोणी तरी देखील त्यांना प्रजेचा पाठिंबा नव्हता. ही जी अफाट लोकसंग्राहक कला आहे, आज देखील रामचंद्रांना गुणी राजा राजाधिराज पट्टाधिराज म्हणून सर्वांच्या हृदयात मान्यता आहे. एवढंच नव्हे तर काळाच्या ओघामध्ये ही मान्यता वर्धिष्णू होत होत रामचंद्र मुळातच जे परमात्मा होते त्यांच्या काळात देखील त्यांना परमात्मा म्हणूनच ओळखलं जात होतं, भगवंत म्हणून ओळखलं जात होतं. पण रामचंद्रांच्या नंतर रामचंद्रांचं नाव घेऊन देखील लोक उद्धरले, मोक्षाला प्राप्त झाले. अशा रीतीने सामर्थ्य संपन्न जेता आणि नम्र परमात्मज्ञान संपादन केलेला एकवचनी, याचं कारण सत्याला कधी दोन वचन नसतात, म्हणून रामचंद्र एकवचनी होते. सत्य हे एका वचनानेच चालतं, सत्याच्या ठिकाणी दोन वचन नसतात. सत्याच्या ठिकाणी दोन वचन नसतात म्हणून सत्य घटनेच्या ठिकाणी देखील दोन कृती नसतात. रामचंद्र जे परत आले नाहीत इतक्या जणांनी विनवणी करून, भरताने विनवणी केली, कैकेयी देखील गेलेली होती की तुम्ही परत चला म्हणून सांगण्यासाठी, पण वचनाला देखील दोन ऑप्शन नसतात. एकदा ठरलं की ठरलं अशा न्यायाने रामचंद्र वनवासामध्ये गेले. हे वनवासामध्ये जाणं ही देखील ते संधी समजले. जीवनामध्ये अडचणीच्या गोष्टी उभ्या राहिल्या तर अडचणीच्या गोष्टी देखील संधी असू शकतात हे आपल्याला समजत नाही. जसं राज्याभिषेक ही प्रजेच्या सेवेची संधी होती ती हुकली रामचंद्रांची, पण वनवासात जाणे ही देखील रामचंद्र संधी समजले, हे रामचंद्रांच्या जीवनाचं विशेष आहे. आणि वनवासात गेल्यामुळं हनुमंत, बिभीषण, शबरी, सुग्रीव, गुह, अंगद कितीतरी भक्त रामचंद्रांना मिळाले. एवढंच नव्हे तर त्या संधीमुळं ते केवळ अयोध्येचे राजे नाहीत तर आर्यावर्ताचे राजे होऊन राहिले. अशा प्रकारे अडचणीचं अडचण देखील संधी समजून त्याचं विजयात रुपांतर करणं ही महादुष्कर गोष्ट रामचंद्रांच्या जीवनामध्ये दिसते. म्हणून रावणाचा वध जेव्हा झाला त्या दिवसाला देखील विजयादशमी म्हणायचा प्रघात पडला. रामचंद्रांच्या जीवनात विजयाखेरीज काहीच राहिलं नाही. आणि असं सर्व असून देखील त्यांच्या अत्यंत नम्र स्थितप्रज्ञ धर्माला अनुकूल शास्त्राला अनुकूल अशा वर्तनामुळं आणि सर्वात शेवटी भक्तवत्सलतेमुळं रामचंद्र हे सर्वांच्या गळ्यातले ताईत होऊन गेले. रामचंद्रांचं हे जे जीवन आहे याचा जितक्या अंगाने विचार आपण करू तितक्या अंगाने थोडा आहे असं मला वाटतं. आणि जितका आपण विचार करू तितका त्याच्यातून आपल्याला बोध देखील घेता येऊ शकतो असं आपल्या लक्षात येतं. तशाच प्रकारे हे जे थोर महात्मे होऊन गेले रामचंद्रादी श्रीकृष्णादी यांच्या जीवनावरून प्रत्येकही शिकत जावं असं वाटतं. आजचा दिवस तर त्यांच्या स्मरणाचा हा विशेष दिवस आहे. तो दिवस प्रथम ध्यानानी आणि नंतर रामचंद्रांचं जीवन पाहून आणि आपल्या सद्गुरूंचंही जीवन त्याच्यामध्येच पाहून आपण साजरा केला. आता सण म्हणून आपण कोणी एखाद्या वेळेला गुढ्या उभारून आले असतील किंवा कोणी पंचांगकर्त्यांनी सांगितलं म्हणून आता घरी गेल्यानंतर गुढ्या उभारतील. माझ्या दृष्टीने अमावस्या संपायला एक तास राहिला दोन तास राहिले आणि गुढी उभारली तर काही हरकत नाही असं मला वाटतं. तरी देखील रामचंद्रांच्या जीवनावरून जे शास्त्रानुकूल आहे त्याच्या विरुद्ध वर्तन मुद्दामून काही करण्याचं कारण नाही असं असल्यामुळं आपल्या इथं फक्त गुढी बांधून ठेवली आपण. पण तिची पूजा करणं हे आजच्या या सगळ्या निर्णयामुळं पंचांगकर्त्यांच्या आपण तसंच ठेवलेलं होतं ते आता आपण करणार आहोत. आजचा हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य म्हणजे या मुलांना कल्पना दिल्यानंतर मी ते काय करताहेत याच्याकडे पाहिलं नाही, ते काय वाचणार आहेत हे कधी वाचून पाहिलं नाही, त्यांच्यावर विश्वास टाकला. त्यांनीच तयारी करावी, त्यांनीच सादरीकरण करावं. फक्त दोन दिवस आधी ते काय करणार आहेत हे मी जाणून घेतलं आणि त्याच्यातही काल थोडं अधिक जाणून घेतलं एवढंच. पण त्याच्या व्यतिरिक्त ही जी युवा केंद्र आहेत मग 16 ते 25 असोत युवा गट किंवा 25 ते 35 असोत किंवा 35 ते 50 असोत आणि त्याच्या पुढचा साधकांचा गट देखील आपला साठेसर 50च्या पुढचा, तर हे सगळे आपल्या आपल्या पद्धतीने खरंच खूप चांगल्या रीतीने विचार करून काम करणारे एखाद्या मोठ्या उत्सवामध्ये जसं आपण खूप चांगली तयारी करतो तसं आपली आपण तयारी करून यांनी हा कार्यक्रम सादर केला हे या कार्यक्रमाचं एक विशेष मला वाटलं. म्हणून परत एकदा या मुलांचं कौतुक करून मी थांबतो. आता जय जयकार आपण करू त्याच्यानंतर निवेदन होतील मग तिथं आपण गुढीची पूजा करू आणि मग जे पुढचे कार्यक्रम आहेत ते म्हणजे माझी कल्पना नमस्कार तर ते होतील. निवेदनही मी जाता आता करून टाकली पण तरी देखील आपण आता निवेदन ऐकणार आहोत. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.